नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या अडेज म्हयन्यांत जायतीं पावलां उबारल्यांत अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. गुन्यांवकारांक अटक जावन ते बंदखणींत आसात, हेच वांगडा आतां सरकार फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करतलो हाचे विशीं प्रधानमंत्री उलयले.
मैंने फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है, तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या व्हिडिओक मेळिल्ल्या प्रतिसादा खातीर आनी सुचोवण्यां खातीर देशांतल्या तरणाट्यांचे उपकार मानल्यात. सोशल मिडियाचेर पोस्ट करून तरणाट्या कडल्यान मेळिल्ल्या व्हड आदाराचे तांणी उपकार मानले.
थँक्यू फ्रेंड्स, कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया. मेरे जो व्हिडिओ पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबडी. ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा. थैंक यू.
गोयात बेगिनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर अभ्यासक्रम सुरू करतले अशी घोषणा मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केल्या. अभ्यासक्रम शिकिल्ल्या मनशांक देशांत तशेंच विदेशांत उद्देगीक मार व्हड मागणी आसा अशें मुख्यमंत्र्यान म्हळां.
इंडस्ट्री सेक्टरातले ह्युमन रिसोर्स, नॉट ओनली द बॉयलर्स अटेंडंट्स बट द मेडिकल प्रोफेशनल्स इन द इंडस्ट्रियल सेक्टर्स, हे डे बाय डे नेबरिंग स्टेटीतले डॉक्टर सुद्धा हांगासर येऊन ट्रेनिंग घेवप प्रिफर करता. आफ्टर द एमबीबीएस ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर्स जे गरज लागता ताजोय कोर्स आमी नव्यान परत एकदा रोखडोच सुरवात करतले, जेणेकरून ताजी डिमांड इन इंडिया अँड आउट ऑफ इंडिया ही चड मोठ्या प्रमाणात आसा. अशा पद्दतीत गोंयांत ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाचो काम हो आमच्या सरकारात स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग नॉट ओनली इन ITIs बट इन ऑल सेक्टर्स.
अपरांत सुरक्षितता भवन ह्या गोंय बाष्पक आनी कारखानो कार्यालयाच्या नूतनीकरण वास्तूचे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. उद्देगा खातीर आतां बॉयलरांची थर्ड पार्टी तपासणी करपाची प्रक्रिया पुराय जाल्या आनी आतां 48 वरां भितर बॉयलर तपासणी प्रमाणपत्रां जारी करतले. हाका लागून गोंयांत इज ऑफ डुईंग बिझनस सुदारपाक मजत जातली अशें तांणी म्हळां. फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी, लॉजिस्टीक, अन्न प्रक्रिया तशेंच हेर मळावेले जागतीक पांवड्यावेले उद्देजक गोंयांत तांचे उद्देग सुरू करपाक पयली पसंती दिता अशें मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयच्या उद्देगीक मळाक उर्बा दिवपाक तशेंच गरजेच्यो सगळ्यो मुळाव्यो आनी आधुनीक साधन सुविधा दिवपाक गोंय सरकारान वेगवेगळीं पावलां उभारल्यांत अशी माहिती तांणी दिली.
तुम्ही जर पळयशात जाल्यार वेगवेगळ्यो इंडस्ट्री, गोंय हे फर्स्ट डेस्टिनेशन फॉर प्रिफर्ड फॉर द वेगवेगळ्या इंडस्ट्रीज अक्रॉस. फार्मास्युटिकल आसतले, मॅन्युफॅक्चरिंग आसतले, इंजिनियरिंग आसतले, फूड प्रोसेसिंग आसतले, लॉजिस्टीक आसतले आनी सेवरल अदर इंडस्ट्रीज ह्यो आज प्रिफर करपाक लागलेले आसा. वेगवेगळ्या कारणा खातीर तुम्ही जर कंपेर बाकीच्या राज्या खातीर पळयत जाल्यार गोंयाक लोक प्रिफर करता. हल्लीच निती आयोगान आपले इज ऑफ डुईंग तो इंडेक्स जो प्रोमोट केलो, सगळ्यात बारीक स्टेट आसतना सुद्धा बिगर स्टेटी कडे 4th नंबर हो आमच्या स्टेटीचो आयला आणि स्मॉलर स्टेटीत आम्ही तर पहिल्या नंबराचे असतले.
मडगाव, कुंकळे आणि पणजीच्या नक्षा पायलट प्रकल्पात मालकी वा मूळ जमिनीच्या नोंदीत कसलोच बदल जायना, ते पुरायपणान सांभाळून दवरतलेत असे भू संसाधन खात्यान स्पष्ट केला. डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामा खाला जीआयएस आणि ड्रोन आधारित सर्वेक्षणात शारी जमिनीच्या नकाशाची अचूकता वाढवून सीमेचे वाद उणे करप आणि शार नियोजनाक आधार देवप हो हेत असा. या प्रकल्पात भौशिक सत्यापन आणि गैरहजर जमिनीच्या मालकांक सुरक्षा दिवपाचो आसपाव जाता. मालमत्तेच्या मालकांनी 16 जुलै ते 14 ऑगस्ट हे मेरेन मडगावच्या सर्वेक्षण आणि जमीन नोंद निरीक्षकाच्या कार्यालयात सत्यापना खातीर आपले मालकीचे कागदपत्र सादर करू येता. अन्न आणि वखदा प्रशासनान दक्षिण गोयात तपासणी मोहीम चढ खर केल्या असे गोयचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. सुरक्षित आणि नितळ अन्न दिवप हे सरकाराचे प्राधान्य असा. साश्टीतल्या एका दूध पुरवणाऱ्याक परवानो नासतना काम केल्ल्यान आनी लेबल नाशिल्लो पनीर विकपा खातीर 30,000 रुपया दंड भरचो पडलो. तशेंच 20 किलो पनीर जप्त करून ताचे नमुने ताब्यात घेतल्यात. रुमडा मळांत खाद्य दुकानाची तपासणी करून परवानो आनी नितळसाण नेमांचे उल्लंघन केल्ल्यान 7 आस्थापनांचेर वट्ट 14,000 रुपया लादल्यात. स्कॉटलंडात ग्लास्को शारांत 23व्या कॉमनवेल्थ गेम्स सर्तीची सुरवात एका अद्भूत उक्तावण सुवाळ्यात जाली. गोंय हवामान केंद्रान 24 आनी 25 जुलयाक उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर येलो अलर्ट जारी केला. ह्या काळात कांय सुवातांनी व्हडा प्रमाणांत पावस पडपाची शक्यता आसा. तशेंच वारें वराक 40 ते 50 किलोमिटर वेगान व्हांवतले. 24 ते 30 जुलै ह्या काळांत राज्यांतल्या चडशा सुवातांनी मध्यम प्रमाणांत पावस पडपाचो अदमास आसा आनी खर वारें येवपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.